जय राधा माधव कुंज विहारी जय राधा माधव कुंज यशोदानन्दन गज जनरञ्जन यमुना तीरावन चारी यमुना तीरा
अध्याय 21वा श्लोक क्रमांक 33। एवं तमनुभाष्यात् भगवान् प्रत्यगक्षजः जगाम बिन्दुसरसः सरस्वत्या परिश्रिता एवं तमनुभाष्यात् भगवान् प्रत्यगक्षजः जगाम बिन्दुसरसः सरस्वत्या परिश्रितात् एवं तमनुभाष्यात् भगवान् प्रत्यगक्षजः जगाम बिन्दुसरसः सरस्वत्या परिश्रितात् भगवान् प्रत्यगक्षजः ते भौतिक इंद्रियांना अगम्य आहेत तरीही त्यांना पाहता येते। हे हे विधान परस्पर विरोध विरोधी किंवा विसंगत वाटते. आपली इंद्रिय भौतिक आहेत, परंतु आपण कसे भगवंतांना पाहू शकतो? त्यांना अधोक्षज अर्थात भौतिक इंद्रियांद्वारे ज्यांना पाहता येत नाही असे असे म्हटले जाते. अक्षज म्हणजे जड इंद्रियांद्वारे प्राप्त केले जाणारे ज्ञान. भगवंत हे आपल्या जड इंद्रियांच्या तर्काद्वारे आकलन होण्यासारखा विषय नाहीत, त्यामुळे त्यांना अजित अर्थात ते इतरांवर विजय मिळवतात, पण त्यांच्यावर कोणी विजय मिळवू शकत नाही असे म्हटले जाते. तर मग त्यांना पाहणे शक्य आहे असे म्हटले जाते त्याचा अर्थ तरी काय? असे स्पष्टीकरण आढळते की कोणीही कृष्णाचे दिव्य नाम ऐकू शकत नाही, कोणीही त्यांचे दिव्य रूप समजू शकत नाही, आणि कोणीही त्यांच्या दिव्य लीला आत्मसात करू शकत नाही. असे करणे कोणासही शक्य नाही. असे असेल तर मग त्यांना कसे काय पाहता व जाणून घेता येऊ शकेल? मनुष्य जेव्हा भक्तिमय सेवेचे प्रशिक्षण घेऊन त्यांची सेवा करू लागतो, तेव्हा त्याची इंद्रिये हळूहळू भौतिक कल्मशांपासून शुद्ध होतात. अशा प्रकारे इंद्रियांचे शुद्धीकरण झाल्यानंतर मनुष्य भगवंतांना पाहू शकतो, जाणू शकतो, श्रवण करू शकतो. जड इंद्रियांचे शुद्धीकरण आणि श्रीकृष्णांचा दिव्य नाम रूप आणि गुणांची अनुभूती या दोन गोष्टी या श्लोकात योजलेल्या प्रत्येक अक्षज या एकाच शब्दामध्ये एकत्रितपणे स्पष्ट केले आहे.
ओम अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदातिकं. वन्देहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सहगणरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनासहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदा सहगणललिता श्रीविशाखान्वितांश. नमः ॐ विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. श्रीमद् भागवत स्कंद तिसरा अध्याय 22वा. अध्यायाचं नाव आहे मनुकर्दन संवाद. म्हणजे मनु म्हणजे मानवाचा जो प्रथम मानव जो आहे त्याचा आणि कर्दम मुनींचा संवाद या अध्यायामध्ये आहे. परंतु त्याआधी हा संवाद चालू व्हायच्या आधी आत्तापर्यंत म्हणजे श्लोक क्रमांक 33 पर्यंत भगवान नारायण आणि कर्दम मुनी यांच्यातला संवाद ह्याच्यामध्ये वर्णन केलेला आहे. त्यामध्ये 33व्या श्लोकामध्ये मैत्रेय मुनी सांगत आहेत की भगवंतांचा हा जो संवाद आहे मैत्री यांच्याशी कर्दम मुनींशी, तर तो संवाद संपल्यानंतर कर्दम मुनींना जे प्रत्यक्ष त्यांच्या इंद्रियांद्वारे दिसत होते भगवंत, तर ते भगवंत बिंदू सरोवरापासून जिथे सरस्वती नदीने त्या बिंदू सरोवराला वेढलेलं आहे अशा बिंदू सरोवरापासून ते त्यांच्या वैकुंठाकडे त्यांनी प्रस्थान केलं. तर ह्यामध्ये आपण जर भगवंतांनी कर्दम मुनींना जे काही सांगितलेलं आहे ते जर आपण आधीच्या श्लोकांमध्ये पाहिलं तर त्या संवादांमध्ये भगवान नारायण कर्दम ऋषींना सांगतात की आता थोड्या दिवसांनी तुझ्याकडे स्वयंभू मनू येतील आणि ते त्यांची पुत्री जी देवहूती आहे तर त्यांचा हात तुम्हाला देतील, तर तो तुम्ही स्वीकार करा आणि त्याच्या तिच्या पोटी मी कपिल म्हणून माझा अंश अवतार घेईल आणि मग तो एक सिद्धांत स्थापित करेल. तर प्रत्यक्ष भगवंतांकडनं आपलं भविष्य जे आहे हे समजणे हे फार कमी लोकांच्या भाग्यात असत. जसं कर्दम मुनींना इथे भगवंतांनी सांगितलं की अशी अशी तुम्ही ऋषी जरी असले तरी अशी अशी एक राजकन्या सुद्धा म्हणजे तुम्हाला अक्षरशः बघण्यासाठीच माणूस स्वतः येत आहे, तर तुम्ही त्या राजकन्याचा स्वीकार करावा, ती तुमची सेवा करेल. खरं म्हणजे असं जर प्रत्येक माणसाला जर भगवंतांनी सांगितलं तर खूप अनेक संसार सुखी होऊन जात, पण तेवढ्यासाठी त्याच्यासाठी कर्दम मुनींसारखी तपस्या लागते तरच ते शक्य. तसंच भगवंत अर्जुनाला सुद्धा भगवद्गीतेमध्ये सांगतात, 11व्या अध्यायामध्ये भगवंत विश्वरूप दर्शन मध्ये सांगतात की हे बघ मी या सगळ्यांना मारून टाकलंय, आता तू फक्त निमित्त मात्र हो आणि जे काही यश मिळेल ते तुझंच आहे. युद्धाच्या आधी रिझल्ट जर माहिती असेल की मी सगळ्यांना मारणार आहे तर युद्ध करणं जरा सोपं जातं, किंवा परीक्षेच्या आधी पेपर फुटल्यासारखं असतं, किंवा आपल्याला परीक्षक कोण आहे ते माहिती आहे, त्याच्या घरी जाऊन आपण काहीतरी ऍडजस्टमेंट करू शकतो. पण भगवंत प्रत्यक्ष भगवान रूपामध्ये किंवा विश्वरूपामध्ये जरी आपल्याला काही सांगत नसले किंवा आपली तेवढी योग्यता नसली तरी परमात्मा रूपाने आपल्यामध्ये ते नेहमी आपल्याला मार्गदर्शन करत असतात. जर आपण एखादी अयोग्य गोष्ट करत असू तेव्हा आपल्याला एक आत्म हळू का होईना, आपल्याला ऐकू येईल ऐकू नाही येणार असा का येईना, पण एक आवाज असतोच की हे तू नको करूस. किंवा एखादी चांगली गोष्ट आपल्याला आपण जेव्हा करायला तयार नसतो, जसं रोज सकाळी उठून मंगला असं काही येईल, तर तरी सुद्धा आपल्याला एक आत्मनं एक बोध असते की अरे आपण ही गोष्ट करत नाही जी करायला पाहिजे. तर ही बोध किंवा हा जो आतला आवाज असतो तो परमात्मा रूपी भगवंत आपल्याला सांगत असतो. तर जेव्हा आपण हा आवाज ऐकू आणि त्याच्यावर अंमल करायला लागू आणि हळूहळू असं करताना जेव्हा एक शुद्ध स्तरावर येऊ तेव्हा प्रत्यक्ष भगवंत सुद्धा आपल्याला मार्गदर्शन करू शकतील. तसं भगवंतांचं मार्गदर्शन आपल्याला अनेक वेगवेगळ्या पद्धतीने मिळत असतं. जसं शास्त्र रूपाने भगवंतांनी आपल्याला सांगितलं की आपण कसं जीवन जगलं पाहिजे, आपण कसं भगवंतांना प्राप्त करू शकतो, किंवा गुरु रूपाने आपल्याला भगवंत हे मार्गदर्शन करत असतात, किंवा इतर वैष्णवांच्या आचरणातून आपण काही भगवंतांचे संदेश आपण शिकू शकतो. तर प्रत्यक्ष जरी भगवंत आपल्याला आपल्या या जीवनामध्ये मार्गदर्शन करत नसले असं आपल्याला वाटत असलं तरी सुद्धा भगवंतांनी आपल्यासाठी बरंच काही करून ठेवले, जेणेकरून आपण एक शुद्ध जीवन शुद्ध आचार या जीवनामध्ये करू शकू आणि अंततो गत्वा आपण भगवद्धामामध्ये जाऊ शकतो. म्हणजे मार्ग तर दिलेला आहे, आता त्याच्यावर मार्गक्रमण करायचं की नाही हे आपल्या हातामध्ये आहे. तर इथे प्रभुपादांनी एक प्रत्येक क्षय ह्या शब्दावर खूप उहापोह केलेला आहे, कारण प्रत्येक क्षय आणि अधोक्षय हे दोन्ही विरुद्ध अर्थी शब्द आहेत आणि दोन्ही भगवंतांना इथे आपल्या शास्त्रांमध्ये वापरले गेलेले आहे. प्रत्येक क्षय हा शब्द फार कमी वेळात असा वापरला गेलाय, माझ्या मते एक किंवा दोनदाच वापरला गेलाय, पण अधोक्षय हा शब्द बऱ्याच वेळा वापरला गेलाय. अधोक्षय याचा अर्थ की ज्या भगवंतांना आपण आपल्या भौतिक इंद्रियांद्वारे जाणू शकत नाही आणि भौतिक इंद्रियांद्वारे भगवंत जाणण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण आपण भौतिक इंद्रियांद्वारे आपण आत्म्याला सुद्धा जाणू शकत. म्हणजे जे आपल्या जीवनाचं मूळ कारण आहे तो आत्मा, तो आत्मालाच आपण जाणू शकत नाही तर परमात्मा किंवा भगवान स्वरूप भगवंतांना कसं जाणार. तर असे जे भगवंत आहेत ते स्वतःच सांगतात की मला जाणणं किती अवघड आहे. भगवद्गीतेमध्ये एक श्लोक येतो, बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान महाप्रपद्यते वासुदेव सर्व इति स महात्मा सुदुर्लभ। की केवळ आपल्या इंद्रियांद्वारे जर ज्ञान प्राप्त करायचं किंवा माझ्या सामर्थ्यावर मी भगवंतांना जाणून घेईन असं जर कोणी ठरवलं आणि असा जर प्रयत्न करायला सुरुवात केली की ज्याला ज्ञान मार्ग म्हणतात, तर भगवंत म्हणतात की बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान महाप्रपद्यते, म्हणजे अनेक जन्म जन्मांतर ज्ञान प्राप्त केलं, त्याने अनुभवाचा साठा गोळा केला आणि इतकं शुद्ध आचरण ठेवलं की जे काही त्यांनी ह्या जन्मात अभ्यास केला आहे तो अभ्यास पुढच्या जन्मी पण त्यांना त्याला मिळत राहील, अशा अनेक जन्मांनंतर तो ज्ञानी माणूस माझ्या मला जाणण्याचा प्रयत्न करायला लागतो। ज्ञानवान माम प्रपद्यते म्हणजे मला जाणण्याचा प्रयत्न करायला लागतो, तोपर्यंत नुसतं ज्ञान गोळा करतो। आणि असे जे जाणत असतात तर त्या जाणणाऱ्यांपैकी वासुदेव किंवा भगवान श्री कृष्ण हेच सर्व काही आहेत असे किती लोक जाणतात, तर स महात्मा सुदुर्लभ, म्हणजे सोनं दुर्लभ आहे पण हिरे सुदुर्लभ आहेत किंवा प्लॅटिनम सुदुर्लभ आहे। दुर्लभ गोष्ट ही आपण काही थोडासा त्याग करून किंवा काही विशेष प्रयत्न करून सुलभ करू शकतो, पण सुदुर्लभ गोष्ट असते ती सहज मिळवणं अशक्य असतं किंवा त्यासाठी महत् प्रयास करावे लागतात। तर भगवंत म्हणतात की मीच सर्वस्व आहे म्हणजे मीच सर्व काही आहे हे जाणणारा व्यक्ती हा सुदुर्लभ आहे। आणि आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघामध्ये श्रील प्रभुपादांनी सर्वात पहिलं तत्व हे मांडलं आहे की भगवान श्री कृष्णच हे सर्वात श्रेष्ठ असे भगवंत आहे, परम पुरुषोत्तम भगवंत आहे किंवा सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉडहेड आहे। म्हणजे जे ज्ञानी लोक अनेक अनेक जन्मांच्या तपश्चर्येनंतर अनेक अनेक ग्रंथांचं वाचन केल्यानंतर ते आपल्या आयुष्यात उतरवल्यानंतर जे काही तत्व मान्य करायला सुरुवात करतात ते आपण पहिलंच प्रिन्सिपल कृष्ण भावनामृत संघामध्ये ऐकतो, ते म्हणजे कृष्ण सर्वश्रेष्ठ किंवा सर्व देवांचे देव आदिदेव हे भगवान श्री कृष्ण आहे। हे सांगण्याचं माझं तात्पर्य असं आहे की आपल्याला सहज म्हणून जी काही गोष्ट इथे भक्तीमध्ये मिळते ती तशी काही सहज प्राप्त सगळ्यांना नाही आहे, आणि म्हणून आपण नेहमी प्रत्येक वेळी जेव्हा कुठलीही आरती म्हणतो तेव्हा जय प्रभुपाद जय प्रभुपाद असं का म्हणतो, तर प्रभुपादांनी जी काही रचना या आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाची दिली आहे त्यामुळे खूप अशा कठीण गोष्टी त्यांनी एकदम सोप्या करून आपल्याला सांगितल्या। त्यांची त्यांनी शास्त्राच्या ज्या टीका लिहिलेल्या आहेत किंवा त्यांनी जे काही मार्गदर्शन लोकांना करायचं ते रेकॉर्ड करून ठेवलेलं आहे, जे काही आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघामध्ये झालं तर त्याच्यामुळे आपल्याला भक्तीमध्ये प्रगती करणं फार सोपं झालेलं आहे। भगवंत स्वतः भगवद्गीतेमध्ये सांगतात आणि इथे प्रभुपाद तात्पर्यात सांगतात की भगवंताचं नाव दिव्य आहे, भगवंताचं जन्म दिव्य आहे, भगवंताचे जे काही क्रिया आहे कार्य आहे ती दिव्य आहे आणि ती आपण या भौतिक इंद्रियांद्वारे समजू शकत नाही। इथे प्रभुपाद तर म्हणतातच आहेत पण भगवद्गीतेत स्वतः भगवंतही तेच म्हणतात की जन्म कर्मच मे दिव्य, माझे जन्म आणि कर्म दिव्य आहे आणि दिव्य गोष्टी या भौतिक स्तरावरनं समजणं अतिशय अवघड आहे। आणि म्हणूनच किती वेळा लोक म्हणतात की भगवंत असेल तर मला इथे दाखव, मला भगवंत दाखवलं तरच मी सिद्ध करेन, तर त्याला भगवंत दाखवणं शक्य होत नाही कारण भगवंत स्वतःच सांगतात की मी दिव्य आहे, जर दिव्य इंद्रिय जर त्याची नसती तर त्याला तो दिसणार नाही। पण जे भगवंतांना मानत नाही जे नास्तिक लोक आहेत ते काय म्हणतात की जर ते असतील तर मला ह्या चर्मचक्षूंनी बघायला पाहिजे। ज्या नास्तिक माणसाला कशाचा उपयोग न करता स्वतःची पाठ पण बघता येत नाही त्याला भगवंतच बघायची इच्छा असते, म्हणजे इतकी काय कर्मधरित्री म्हणायचं का मूढ हा शब्द चांगला आहे शास्त्रामधला, अशी ती लोक असतात की स्वतःची पाठ बघायला ते आरसा वापरतील पण भगवंत बघायला शास्त्र वापरणार नाही। पाठ कशाला एका डोळ्याला दुसरा डोळा बघायला सुद्धा आरसा लागतो किंवा त्या डोळ्याला तो डोळा सुद्धा बघायला आरसा लागतो. तर बाकीच्या अनेक अशा गोष्टी आहेत जसं सूर्याकडे आपण पाहू शकत नाही किंवा आपण अमावस्येला चंद्राकडे पाहू शकत नाही. अशा अनेक भौतिक गोष्टी आहेत की त्या स्पेशल काही इन्स्ट्रुमेंट किंवा स्पेशल काही पावलं उचलल्याशिवाय आपण ते बघू शकत नाही. जसं आपल्याला रोग निर्माण करणारे सूक्ष्म जीव आहेत की जे आपल्याला दिसत नाही पण ते आहेत आणि आपल्यात रोग निर्माण करतात, किंवा दुधाचं दही करणारे सूक्ष्म जीव आहेत. तर हे बघण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंट्स ज्याला म्हणतात त्याची आवश्यकता असते. तसंच काही वेगवेगळ्या प्रकारचे आवाज आहेत. मोबाईलवर फोन तर येतो पण तो एका मोबाईलपासून दुसऱ्या मोबाईलकडे कसा जातो ते आपल्याला दिसत नाही, किंवा आवाजही ऐकू येत नाही की तो आवाज आला तिकडनं इकडे आला आणि मग तो आपल्या कानात गेला. पण ते इन्स्ट्रुमेंट आहे. कोणाला सांगितलं की अरे मला फोन येतोय नुसतं असं करू नाही तर कोणाला ऐकू येणार नाही, ते इन्स्ट्रुमेंट वापरावं लागेल. तर तसंच जर भगवंतांना जाणून घेण्यासाठी आपली जपमाळ, हे शास्त्र, हे मंदिर, गुरु परंपरा, वैष्णव संघ ही सगळी इन्स्ट्रुमेंट्स आहेत. तुम्ही जर ती न वापरता जर म्हटले की मी इथे बसलोय भगवंतांनी माझ्यासमोर यावं मी म्हणेन हो भगवंत आहे, भगवंतांना काय पडलंय? आपल्यासारखे लाखो करोडो अब्जावधी जीव त्यांची सेवा करतात. म्हणजे उद्या एखादा दरोडेखोर किंवा चोर जो तिहार जेलमध्ये आहे तो म्हणेल की हे मला मान्य नाही की या देशाचा पंतप्रधान मनमोहन सिंग आहे त्याने मला इथे येऊन दर्शन द्यावं तर मी समजेल या देशाचा पंतप्रधान मनमोहन सिंग आहे, नाही तर मीच पंतप्रधान. मनमोहन सिंग म्हणे जा ना तुझ्या तुरुंगातल्या जेलमधला ती जी तुझी जागा आहे तिथे संडास पण तू उघड्यावर करतो, मलमूत्र त्या उघड्यावर करतो आणि तिथेच खातो, तिथे बसून तू काही ओरड ना मला काय फरक पडतो. जर भारतासारख्या एखाद्या म्हणजे विश्वामधलं एखादं पृथ्वीवरचा भारत आणि भारतामधला एखादा 88 वर्षाचा जखड म्हातारा जर हे विचार करू शकतो तर भगवंतांना काय आणलंय आपल्यासाठी म्हणून आपल्यासमोर येतो. पण तेच भगवंत स्वतः सांगतात की मी कोणासमोर येतो. ते अशा 8 दिवस अतिशय विद्वान माणसासमोर येत नाहीत पण 5 वर्षाच्या ध्रुवासमोर ते स्वतःहून आनंदाने येतात, किंवा 5 वर्षाच्या प्रल्हादाला वाचवायला ते धावत येतात. प्रल्हाद आणि ध्रुव हे तरी मनुष्य होते पण गजेंद्रासाठी सुद्धा ते धावत येतात की जो हत्ती आहे प्राणी आहे. भगवंत म्हणतात की मला जाणण्यासाठी तुमच्यामध्ये कुठले गुण विकसित करणं गरजेचं आहे. भगवंतांना जाणून घ्यायचं रहस्य आहे ते भगवंत आधी 2 शब्दामध्ये अर्जुनाला सांगतात की भक्तो सेवी सखाचे. भगवंत म्हणतात की तू माझा भक्त आहेस आणि माझा सखा आहेस म्हणून मी तुला हे रहस्य सांगतोय किंवा हे रहस्य उलगडून दाखवतोय. आणि हे रहस्य तुला शक्य आहे उलगडून दाखवणं कारण तू माझा सखा आहेस, पण बाकी सगळे भक्त असतील, सखे तर फार कमी असतील पुढे जाऊन. मग ते हे रहस्य कसं मिळू शकतात, कसं जाणून घेऊ शकतात? तर भगवंत पुढे सांगतात की तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षती ते ज्ञान ज्ञानीन तत्वदर्शी. की हेच रहस्य जे मी तुला सांगतोय ते रहस्य इतर जे आहेत भक्त ते गुरूंचा स्वीकार करून जे गुरु परंपरेमध्ये आहेत जे शास्त्रांचा जसाचा तसा अर्थ लावतात, मला समजलेली भगवद्गीता किंवा श्रीमद भागवतम मधला हा वाद किंवा तो वाद असं काही लिखाण करत नाही, तर अशा गुरूंचा तुम्ही पूर्ण शरणागतीने स्वीकार करून तद्विधी प्रणिपातेने विधीपूर्वक शरणागतीने स्वीकार करून परिप्रश्नेन सेवया कुठे काही अडत असेल स्वतःहून प्रोएक्टिव्हली मार्गदर्शन त्यांच्याकडनं मागून. म्हणजे असं नाही की बाबा मी तर गुरु केले पण त्यांना काही माझ्या जीवनात परिवर्तन हवं असेल तर तेही मला सांगतील, मी कशा त्यांच्याकडे जाऊ. आता गुरुचे असतील 1000 शिष्य पण तुम्हाला एकच गुरु आहे ना. जसं शाळेमध्ये आपल्याला आणलं तर आपण गुरु शिक्षकांकडे जातो असं नाही म्हणत, जेव्हा माझा रिझल्ट लागेल 10वीला आणि तेव्हा मी फेल होईल तेव्हा त्यांना कळेल की मला हा विषय कळलेला नव्हता म्हणून. मग तेव्हा ते मला विचारतील तुला काय आढळलं. मग मी तेव्हा त्यांना सांगेन की मला हे प्रॉब्लेम. आपण धावपळ करत तो पेपर घेऊन त्यांना विचारतो की इथे मला एखाद्या वेळी आधार मार्ग का दिला. मग ते सांगतात. पण तसंच जेव्हा आपण आध्यात्मिक विकास करण्याचा प्रयत्न करत असतो किंवा प्रयत्न करण्याची इच्छा व्यक्त करतो, आध्यात्मिक विकासाचा प्रयत्न सुद्धा फार मोठा शब्द आहे, तर तेव्हा आपण स्वतःहून जाऊन आपल्यामध्ये काही अडी अडचणी असतील. कधी कधी असं असतं की जसं आपल्याला आपला डोळा दिसत नाही, आपल्याला आपलं नाक नीट दिसत नाही, आपल्याला आपली पाठ दिसत नाही, तसं आपल्याला आपले दोष पण दिसत नाही. तर प्रत्येक वेळी काय विचारायचं गुरूंना किंवा आपल्या बरोबर जे प्रगती करणारे जे प्रगत शिष्य प्रगत जे वैष्णव आहेत त्यांना जाऊन काय विचारायचं. जर आपल्याला काही प्रश्न पडत नसतील तर एकदम सोपा प्रश्न विचारायचा की प्रभू प्रभूजी मी आणखीन कशी सुधारणा करू मला सांगा. माझ्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की जिथे माझी सुधारणा आवश्यक आहे. आणि मग त्यांनी सांगितली ती सुधारणा की लगेच असं हे तुम्हाला तुम्ही चुका काढता बरं का, बाकी कोणी नाही म्हटलं मला असं, तुम्हीच असे आहात किंवा काय तुमच्यातल्या एवढे दोष दिसत नाही तुम्हाला आणि माझ्यातला एवढाच दोष तुम्हाला दिसतो. तर असा प्रश्न विचारून चालणार नाही. आणि असे प्रश्न विचाराय असे मनात आपल्या वृत्ती येऊ नये म्हणून पुढचा शब्द आहे सेवया. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. जेव्हा आपण सेवा करतो वरिष्ठांनी जे काय आपल्याला सांगितलेले आहे, आपल्याकडनं जी काय अपेक्षा आहे, तर ती सेवा मनापासून करतो, त्याच्यामध्ये येणाऱ्या अडी अडचणींवर मात करतो, त्याच्यावर अडी अडचणींवर मात करण्यासाठी भगवंतांकडे आणि वैष्णवांकडे प्रार्थना करतो, तेव्हा आपला हा जो अहम भाव आहे की नाही नाही मी जे करीन ते सर्वश्रेष्ठ असेल किंवा बाकीचे माझे दोष काढू शकत नाही, हा भाव हळूहळू कमी होतो. तर ह्या पद्धतीने जर आपण भक्तीचं आचरण केलं तर भगवंत स्वतः प्रत्यक्षपणे या चर्मचक्षूंद्वारे सुद्धा आपण पाहू शकतो. किंवा ह्या चर्मचक्षूंमुळे पाहता नाही येणार पण भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव आपल्याला मधोपणी होऊ शकते. भगवान 9व्या अध्यायातल्या पहिल्या श्लोकामध्ये अर्जुनाला एक विशिष्ट उपाधी देतात की हे अर्जुना मी तुला हे परमपूज्य ज्ञान का देतो. तर त्याच्यावर त्यांनी एक विशेष शब्द वापरला अनुसूय. म्हणजे हे अर्जुना तुला कोणाबद्दलही ईर्ष्या नाही वाटत, असूया नाही वाटत, तू कोणाला पाण्यात नाही पाहत, तू कोणाची प्रगती होते तर त्याचा तुझ्या मनात हृदयात जळत नाही, किंवा कोणी प्रगत होत आहे किंवा कोणाला विशेष कृपा मिळते म्हणून तू तिथे त्याचे दोषांचं सगळीकडे वर्णन करून तो कसा कमी आहे याचं वर्णन सगळ्यांना करत नाही. जेव्हा हा गुण आपल्यामध्ये येईल किंवा दुसऱ्याच्या प्रगतीमध्ये आपण काय करू शकतो आणखी त्याच्या विकासात मदत, असं जेव्हा आपल्या मनामध्ये सतत आपण चिंतन करत राहू आणि भगवंतांकडे प्रार्थना करत राहू की हे भगवंता मला तुला जसं वापरायचं आहे तसं या प्रचारामध्ये किंवा तुझ्या या पूर्ण क्षमा करा पूर्ण तू जे काही माझ्या आयुष्यात प्लॅन केलेलं आहे त्या पद्धतीने माझा वापर कर, तर मग आपल्याला भगवंताची अनुभूती येऊ शकते. भगवंत पुढे आणखीन एका श्लोकामध्ये सांगतात की निर्माण मोह अर्जित संग दोष अध्यात्म नित्या विनिवृत्त काम द्वंद्वैर विमुक्ता सुख दुःख संगे गच्छन्ति मुना पद पदम अव्ययत. याच्यामध्ये भगवंताने परत काही गुण सांगितले की जेणेकरून त्या स्थितीला आल्यावर भगवंत आपल्याला प्रत्यक्ष या डोळ्याने सुद्धा दिसू शकतात. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला गुण आहे की निर्माण, म्हणजे अहंकार आपल्याचा जेव्हा शून्य होईल, की जेव्हा मान रहित होतो तेव्हा आपण एक पायरी चढून भगवंतांना जाणण्यासाठी, जेव्हा मोह रहित होतो निर्माण मोह मान नंतर मोह तर तेव्हा आपण एक आणखीन पायरी चढू, की जेव्हा आपल्याला शास्त्र चक्षूंद्वारे आपल्याला सगळं नीट कळायला लागेल की काय सत्य आहे काय असत्य आहे काय शाश्वत आहे काय तात्पुरतं आहे आपण कशासाठी वेळ जास्त दिला पाहिजे आणि कशासाठी कमी वेळ दिला पाहिजे आपण कशाच्या मागे धावलं पाहिजे आणि कुठल्या गोष्टींचा त्याग हळूहळू केला पाहिजे ही फार स्पष्ट करण्यासारखी गोष्ट आहे की जी विशेष करून ग्रहस्थ माझ्यासारख्या ग्रहस्थांना लागू आहे की ती म्हणजे आर्थिक विकास किंवा भौतिक विकास आणि भगवंतांचं ज्ञान हे दोन्ही एकत्र कधीही होऊ शकत नाही. आपण संत तुकाराम किंवा रामदास किंवा आपल्या गौडीय वैष्णव परंपरेतले जे सगळे आचार्य आहेत षड गोस्वामी आहेत या सगळ्यांनी जाणून बुजून त्यांच्याकडे वंश परंपरागत चालत आलेल्या संपत्तीला लाथ मारली किंवा वंश परंपरागत आलेलं त्यांचं जे काही पंतप्रधान पद होतं कुठल्या राज्याचं पंतप्रधान पद असंच त्याग करणं हे काही फार म्हणजे सहज गोष्ट नाही आणि सोनिया गांधींनी ही केलेली नाही म्हणजे त्यांना उगाच महान करण्याचं कारण नाही तर त्याचा त्याग करणं हे काही शक्य नाही म्हणजे 1992 वर्षाचे 90 वर्षाचे सुद्धा आपले महर्षी राजकारणी त्यांनाही ती खुर्ची सोडवत नाही. तर अशा पदावर बसलेले सनातन गोस्वामी रूप गोस्वामी यांनी केवळ चैतन्य महाप्रभू म्हणजे चैतन्य महाप्रभूंनी डायरेक्ट आज्ञा पण नाही दिलेली त्यांना की तुम्ही हे सोडा पण केवळ चैतन्य महाप्रभूंचे दर्शन त्यांना आतमध्ये असं कळलं की नाही बाबा आता हे त्याग केलं. तर निर्माण मोह जित संग दोष म्हणजे आपण या भौतिक प्रकृतीच्या संघामध्ये आल्यामुळे आपल्यामध्ये जे काही दोष निर्माण होतात जे षड्रिपू आपल्यामध्ये येतात तर ह्याच्या ह्या दोषांवर आपण जेव्हा विजय मिळवू जित संग दोष अध्यात्म नित्या सतत आपण आत्म्याबद्दल चिंतन करू आणि आत्म्याच्या विकासासाठीच आपण प्रयत्नशील राहू अध्यात्म नित्य असं नाही की फक्त सकाळी 4 ते 6 किंवा सकाळी मंगल आरती झाली किंवा केवळ आषाढी एकादशी कार्तिकी एकादशी किंवा केवळ निर्जल उपास किंवा केवळ हे किंवा रामाचे नवरात्र किंवा देवीचं नवरात्र किंवा चातुर्मास आपल्याकडे हे पार येत असेल किंवा चातुर्मासात सगळं पाळलं ना मग पुढचे 8 महिने काही करत. तर हे जे आहे तर अध्यात्म नित्य सतत विनिवृत्त काम याच्यामध्ये विनिवृत्त हा शब्द फार महत्वाचा आवृत्तच्या विरुद्धाने निवृत्त निवृत्त पोलीस अधिकारी म्हणजे ज्याच्याकडे आपण असं केलं तरी कळून आपण तो काही करणार नाही निवृत्त आहे त्याच्यावरच आवरण पोलीस अधिकाऱ्याचं गेलेलं पुस्तकावर आहे. तर जेव्हा एखादा व्यक्ती निवृत्त होतो एका गोष्टीत ना तर तेव्हा त्याचे जे अधिकार आहेत आणि जबाबदाऱ्या दोन्ही कमी होतात. तर निवृत्त म्हणजे एखादी गोष्ट सोडणं आणि विनिवृत्त म्हणजे विशेषत्वाने निवृत्त म्हणजे तर काय करायचंय विनिवृत्त आपण काय सोडायचंय विशेषत्वाने काय सोडायचं तर काम आपल्या भौतिक इच्छा ह्या सोडायच्या आहेत. विनिवृत्त काम द्वंद्वैर विमुक्त म्हणजे माझं तुझं हे माझ्यासाठी उत्तम आहे हे माझ्यासाठी वाईट आहे हा माझ्याशी असं कसं वागू शकतो तो असं का वागतो हा का नाही वागत मग हा माझा मित्र हा माझा शत्रू हा जसे ते द्वंद्व आहे कंटिन्युअस आपल्या मनामध्ये चालू असलेलं. तर द्वंद्वे विमुक्त सुख दुःख समजेल की सुख आणि दुःखला आणि ही गोष्ट भगवंतांनी अनेक वेळा भगवद्गीते ताम तितिक्ष मात्रा स्पर्शास्तु कोणते सारखं म्हणजे जे काही तुम्हाला भोगायला या जीवनामध्ये लागणार आहेत ते समान दृष्टीने पहा कारण तुम्हाला मिळणारे भोग आणि तुमच्याकडनं होणारा त्याग हे दोन्ही 3 गुणांनी कंट्रोल केलं जातं तुम्ही काहीच कंट्रोल करू शकत नाही. तर त्यामुळे मला काही एखादं खूप मोठं काही मिळालं की लगेच हा मी करताय किंवा माझ्याकडनं काही गेलं निघून तर मी कर्मदरिद्री आहे किंवा भगवंता तू माझ्यासाठी तू माझ्याबरोबर असं का केलंस हे जे आहे हे विशेष करून ते जर पूर्वी हिंदी पिक्चर्स पाहिले असतील तर हिरो नेहमी भगवंत किंवा हिरोईन भगवंतांच्या दारात कधी जायची जेव्हा त्यांच्या मनासारखं होत नाही तेव्हा मग तेव्हा ते करुण रसात्मक गाणं असायचं. तर म्हणजे जर चांगलं झालं तर मी आणि जर वाईट झालं तर तू आणि माझ्यासाठी चांगलं कर एवढ्यासाठी भगवंत नाही आहे. तर द्वंद्वय विमुक्ता सुख दुःख संगय गच्छंती अमूढा, आणि हे कोण करू शकतो? जो अमूढा आहे, जो अतिशय मूर्ख नाहीये, ज्याचे डोळे उघडे आहेत, तो सरळ सरळ बघतो आहे की या पूर्ण जगामध्ये कोणीच पूर्ण सुखी नाहीये, कोणालाही जन्म मृत्यू जरा व्याधी नको आहे, तरी सुद्धा ते येतात, कोणालाच त्रास नको आहे, कोणाची कोणालाच अशी इच्छा नाहीये की आम्हाला रात्री डास चावावे, तरी ते चावतात, कोणाला घरात धुरळ होऊ नये म्हणजे इथपासून प्रॉब्लेम चालू होतो, तरी घरात धुरळ असतात, कोणालाही असं वाटत नाही की भ्रष्टाचार भरपूर व्हावा, तरी तो होतो, कोणालाही असं वाटत नाही की देश रसातळाला जावा, तरी तो चाललाय. तर जेव्हा असा आपण विचार करायला लागतो, मग माझा याच्यामध्ये रोल काय आहे, जर काहीच माझ्या हातात नाही तर मी काय करू शकतो? तर असे जे अमूढ व्यक्ती आहेत, ते व्यक्ती मग हळूहळू अध्यात्माच्या मार्गाला लागतात, आणि जेव्हा ह्या सर्व क्वालिटीज ज्या आहेत त्या त्यांच्यामध्ये येतात, तर तेव्हा ते पदम अव्ययम तत्, जे अव्यय पद आहे भगवत धाम, तिथपर्यंत ते पोहोचू शकतात, आणि मग भगवत धामात आपण आपल्या इंद्रियांनी भगवंतांना पाहू शकतो. म्हणून जेव्हा आपल्या जीवनामध्ये कुठल्याही घटना घडत असतात, हा श्लोक लक्षात ठेवायचा, हा जो आहे माझ्या मते 15वा अध्यायातला 5वा श्लोक आहे. तर हा श्लोक जेव्हा आपल्याबद्दल कोणी काही निर्णय देत आहे किंवा आपल्या आजूबाजूला अशा घटना घडत आहेत आणि त्या आपल्या मनाला पटत नाहीये की असं का झालं माझ्याकडनं, मी तर एवढं सगळं व्यवस्थित करत होतो आणि असा निर्णय माझ्या बाबतीत का घेतला गेला किंवा हे काय झालं, तेव्हा हा श्लोक सांग म्हणायचा मला. आणि हा श्लोक म्हणून झाल्यावर तो जो निर्णय आपल्यासाठी आलेला आहे तेव्हा तो निर्णय त्या श्लोकाशी कम्पेअर करायचा की ह्या निर्णयामुळे माझ्या ह्या क्वालिटीज वाढतायत का कमी होत, ह्या क्वालिटीमुळे माझा मानभंग झालाय का, ह्या निर्णयामुळे माझा मानभंग झालाय, उत्तम निर्णय, माझी आध्यात्मिक प्रगती होते. मी मोहापासनं, मला असं वाटत होतं की हे माझं शरीर या भक्तीच्या चळवळीमध्ये इतके वर्ष आहे म्हणून मी वरिष्ठ झालेलो आहे म्हणून मला काही स्पेशल प्रिव्हिलेजेस मिळाले, पण ते नाही मिळाले. तर आपण विचार करायला पाहिजे की मी हा जे शरीराचा म्हणजे मी स्वतःला जे शरीर समजत होतो या मोहातून मी मुक्त झालो. तर असा जर समजा काही निर्णय आला की जेणेकरून आपण या मोहापासून दूर जाऊ शकलो किंवा जो संघ दोष निर्माण झालाय त्याच्यापासून आपण दूर जातोय, आपण एकटे पडतोय आणि आपल्याला आत्मचिंतन करायला एखादा निर्णय जर भाग पाडत असेल की असं का झालं, मी कुठे कमी पडतोय, माझी शरणागती कमी होतीये का माझं पूर्ण सरेंडर किंवा मी अथॉरिटीशी व्यवस्थित वागतोय नाही त्यांच्या दृष्टिकोन आणि माझा दृष्टिकोन क्लॅश होतोय का, हे सगळे विचार जर काही निर्णयांमुळे आपल्यावर आपल्या आयुष्यात येत असतील तर भगवंताची आपल्यावर कृपा आहे असं समजायचं. कोण निर्णय देतंय त्या निर्णयाने आपलं काय नुकसान होतंय हे सोडून एवढंच बघायचं की आपण या श्लोकाच्या इन लाईन जातोय का, त्या श्लोकाकडे जर आपण चाललो असतो तर आपलं अव्यय पद निश्चित आहे आणि त्या श्लोकाच्या व्यतिरिक्त चाललंय, आपल्याला असा काही पोझिशन मिळाले की जेणेकरून आपण मॅनिप्युलेट करू शकतो दुसऱ्याला, या दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर आपण कंट्रोल करू शकतो, तर इंडिकेटर्स लागले पाहिजे, बापरे मी या पद या श्लोकापासून दूर दूर चाललेलो आहे, मला एक अथॉरिटी मिळते आहे, मला एक माझ्या लोक ऐकता आहेत आणि मग त्याप्रमाणे मी लोकांना हलवू शकतो असं जेव्हा आपल्याला वाटायला लागतं तेव्हा समजायचं की आपण भगवंतांपासून दूर चाललोय, आपण भगवंतांच्या हातची पपेट व्हायच्या म्हणजे आपण लोकांना आपल्या हातची पपेट करतोय आणि भगवंतांना ते मुळीच चालत नाही. पण अनुसूयवे म्हणजे काय आहे, अनुसूया ही आपण एकमेकांची नाही करायची, भगवंत म्हणतात की तू माझी कधी ईर्ष्या केली नाहीस. 9व्या अध्यायामध्ये या श्लोकाचं जर भाषांतर पाहिलं तर प्रभुपाद सांगतात की भगवंत म्हणतात की हे पार्थ तू माझी कधी ईर्ष्या कधी केली नाहीस, असूया कधी केली नाहीस, म्हणून मी तुला हे जे गुह्यतम ज्ञान आहे ते मी तुला देतोय. आणि भगवंताची ईर्ष्या करणं म्हणजे काय, की हे भगवंत तू सर्व जगाचा स्वामी आहेस, कमीत कमी मी माझ्या घराचा तर आहे, या कमीत कमी मी या कम्युनिटीचा तर आहे, कमीत कमी मी माझ्या लॉकरचा तर आहे, कमीत कमी मी माझ्या चपलांचा तर स्वामी आहे. म्हणजे जी स्वामित्वाची भावना जी भगवंतामध्ये आहे ती जेव्हा आपल्यामध्ये निर्माण व्हायला लागते त्याचाच अर्थ आपण भगवंताची असूया करतो. तर जेव्हा ही स्वामित्वाची भावना आपल्या मधनं हळूहळू 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 कमी होईल
तेव्हा जे अधोक्ष जे भगवंत आहेत ते जसे कर्दम मुनींना झाले तसे आपल्यासाठी सुद्धा प्रत्यक्षज होऊ शकते. आणि त्यासाठी काय अपेक्षित आहे हे सगळं आंतरराष्ट्रीय कृष्ण महामृत संघामध्ये दिलेलं आहे. काय केल्यामुळे आपण भगवंतांना बघू शकतो. जसं चार गोष्टी आपल्याला करायला सांगितलेल्या आहेत, त्या म्हणजे आपण रोज जप केला पाहिजे, आपण सत्संगाला आलं पाहिजे, आपण शास्त्रांचा अभ्यास केला पाहिजे. जे गुरुवरी आहेत महा ज्यांनी खूप चांगल्या प्रकारे अभ्यास केलेला आहे त्यांची प्रवचन रेकॉर्डेड स्वरूपात आहेत, ती व्यवस्थित रोज एक अशा पद्धतीने नित्य अध्यात्म नित्य केलं पाहिजे. म्हणजे असं नाही की प्रवचन द्यायचं म्हणून आधी एक वाचलं, थोडी पुस्तकं उघडली म्हणजे माझ्यासारखं करू नका असं. तर नित्य सतत हे केलं पाहिजे आणि प्रसाद खाल्ला पाहिजे. कारण शरीर शुद्धी झाल्यावर मन शुद्ध होतं, मन शुद्ध झाल्यावर मग आपली बुद्धी प्रगल्भ होते आणि बुद्धी प्रगल्भ झाल्यावर आपल्याला आत्मज्ञान होतं आणि आत्मज्ञान ही परमात्म्याचं किंवा भगवंताच्या ज्ञानाची पहिली पायरी. तर आहार पाहिजे आणि तीन चार गोष्टी नाही करायला सांगितल्या, ते म्हणजे मांसाहार नाही करायला पाहिजे, नंतर व्याभिचार नाही करायला पाहिजे, जुवा सट्टा नाही खेळायला पाहिजे आणि नशापान नाही करायला पाहिजे. की ज्याने आपलं मन हे जास्त चेकाळणार नाही. म्हणजे हे चार नियम हे आध्यात्मिक प्रगतीपेक्षा मनावर ताबा मिळवण्यासाठी आहे. मग एकदा मन जेव्हा आपल्या ताब्यात येतं तेव्हा आपण आध्यात्मिक प्रगती जास्त व्यवस्थितपणे करू शकतो. आणि सर्वात महत्वाची जी देणगी जी चैतन्य महाप्रभूंनी या सर्व विश्वाला दिली ती म्हणजे हरे कृष्ण महामंत्र. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. या हरिनामाचा सर्व जगभर प्रचार आणि आपल्यापर्यंत ते आणून दिलं ते आंतरराष्ट्रीय कृष्ण महामृत संघाने. नाही तर आपण फक्त गणपतीच्या आरतीच्या शेवटी उलटा मंत्र म्हणायचो, हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण. म्हणजे मंत्रांमध्ये उलट याचं स्थानही नव्हतं खरं, कारण मंत्रामध्ये आपल्याला वाटायचं की तो सिक्रेट असला पाहिजे, फक्त महाराज माहिती असलं पाहिजे, मोठ्यांनी सगळ्यांसमोर घ्यायचा नाही. आणि मंत्र म्हणताना नाच म्हणजे फारच झालं. म्हणजे यज्ञ ठीक आहे, शांतता ठीक आहे, जपमाळेवर ठीक आहे, पण नृत्य तर ते चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं. चैतन्य चरितामृत मध्ये आदि लीलामध्ये एक चैतन्य महाप्रभू सांगतात की प्रकाशानंद सरस्वतींना ते सांगतायत की मला माझ्या गुरुंनी काय सांगितलं, ते म्हणतात की कृष्ण मंत्र हय ते हवे संसार मोचन, कृष्ण नाम हय ते पावे कृष्णेर चरण. केवळ कृष्णाचा मंत्र जो आहे हरे कृष्ण महामंत्र तो तुम्ही घेत राहा म्हणजे तुम्हाला ह्या संसारापासून मुक्ती मिळेल. संसार मोचन संकट मोचन हनुमान सारखं संसार मोचन कृष्ण मंत्र. तर ह्या संसारापासून जर आपल्याला त्याग किंवा मुक्ती हवी असेल तर हरे कृष्ण महामंत्राशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि त्याच कृष्ण हरे त्याच जेव्हा आपण जप करू त्याच कृष्णाचं नाव घेऊ तेव्हा आपल्याला कृष्णाच्या चरणांचं दर्शन होईल. आता असं आहे की कृष्णाच्या चरणाचं दर्शन झालं म्हणजे कृष्णाच्या मुखाचं दर्शन होणार नाही, म्हणजे ह्याच चक्षूंनी आपल्याला कृष्ण बघता येईल किंवा आपल्याला असे चक्षु प्राप्त होतील जेणेकरून कृष्ण बघता येईल. आपल्याला ह्याच चक्षूंनी बघायचं असं क्रायटेरिया नाही, आपल्याला भगवंताला बघायचा हा क्रायटेरिया. तर म्हणूनच पुढच्याच काही श्लोकांमध्ये चैतन्य महाप्रभू सांगतात की कली काले नामरूपे कृष्ण अवतार. कलियुगामध्ये कृष्णाचा अवतार हा नामामध्ये झाला. आणि मग हे नाम घेण्यासाठी आपली वृत्ती कशी असली पाहिजे याबद्दल चैतन्य महाप्रभू त्यांच्या शिक्षाष्टकमधल्या तिसऱ्या श्लोकामध्ये सांगतात की तृणाजपी सुनिचेन तरोरिव सहिष्णुन अमानिन मानदेन कीर्तनीय सदा हरी. तृणाजपी सुनिचेन ह्याचा जो साधारण मराठीमध्ये तुकाराम महाराजांनी एक अभंग लिहिला आहे त्याच्यामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. तुम्ही लहानपण द्या मला की जेणेकरून जे मुंगीला केवळ एक साखरेचा दाणा म्हणजे सुद्धा खूप मोठी अचीवमेंट वाटते.
म्हणजे गोल्ड मेडल मिळाल्यासारखं वाटत. तर त्यांनी काय सांगितलं की लहान कोण द्या, म्हणजे लहानपण याचा अर्थ आणि लहान होणे याच्यामध्ये फरक आहे. लहानपण म्हणजे तुम्ही कार्य मोठी मोठी करतायत पण तुम्ही मनाने लहान आहात, तुमच्या आकांक्षा मोठ्या मोठ्या नाही. जसं मला आठवतं किंवा अनेकांना लहानपणी आठवत असेल की आपण केवळ एका पाठीवरच्या पेन्सिलीसाठी खूप मोठी मोठी कामं केलेली लहानपणी. जर तेव्हा सांगितलं असतं की पाठीवरची पेन्सिल 20 पैशाची आहे आणि तुझ्या खिशात 10 रुपये आहे तर आपण ती काहीतरी केली नसते. पण ते लहानपण होतं, ते निरागसता होती, म्हणून त्या एका पाठीवरच्या पेन्सिलीसाठी, म्हणजे मी रात दुपारी झोपणे अभ्यास करणे वगैरे ही सगळी कामं फक्त पाठीवरच्या पेन्सिलीसाठी केली. आता जर मी विचार केला तर मला असं वाटतं की अरे बापरे आम्ही किती मूर्ख होतो, पण तेव्हा मूर्ख नव्हतं, ती निरागसता होत. तर तुकाराम महाराज असं नाही म्हणतात की लहानपण दे म्हणजे की आपण जबाबदाऱ्या टाळायच्या, कारण त्याचा हाही अर्थ तुम्हाला मला लहानपण हवं असेल तर मी लहान मुलासारखा वागतो ना, मग मी कुठेही काही करेल तुम्ही उचला मागणार. तर तसं नाही, आपल्या जबाबदाऱ्या आहेत त्या मोठ्यांसारख्या, पण आपल्या अपेक्षा आहेत त्या लहान मुलासारख्या. खूप वेळा असं होतं की आपण भौतिक प्रगती करत असताना खूप मोठ्या मोठ्या लोकांची जर तुम्ही आत्मचरित्र पाहिली किंवा जर काही आपण कोणाच्या मोठ्या लोकांची जर चर्चा केली तर तेव्हा ते म्हणतात की छोट्या छोट्या गोष्टींमधलं सुख गेलं, म्हणजे तो पहिला पाऊस तेव्हाचा आनंद आता आम्हाला भोगता येत नाही, आम्ही मर्सिडीज गाड्यांमध्ये फिरतो. छान मोकळ्या हवेमध्ये श्वास घेण्यासाठी आम्हाला जमत नाही, कारण आम्हाला अस्थम्याचे अटॅक येतात आणि ते मोकळी हवा नाही, आम्ही एसीतच बसतो. तर हे जे छोटे छोटे आनंद आहेत, तसे हे म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत तसंच ह्या गोष्टी आपल्याला अध्यात्मात आध्यात्मिक प्रगतीसाठी सुद्धा प्रवृत्त करतात. म्हणून कुठलीही गोष्ट करताना आपण लहानपणापासून प्रौढत्वाकडे तर नाही ना जाते ना, याची नेहमी अभ्यास करायला पाहिजे कुठलाही निर्णय घेता. लहानपण देगा देवा मुंगी साखर येचा ऐरावती रत्न थोर. ऐरावत काय इंद्राला घेऊन जातो, त्याच्या अंगावर अनेक रत्न आहेत, तशा अनेक अशा पोझिशन्स आहेत जगामध्ये की त्याच्यामध्ये लोकांना लोक त्याची त्या पोझिशनची वाहवा करतात, पण त्या पोझिशनवर जो माणूस असतो त्यालाच त्याचं दुःख असतं, म्हणजे ज्याचं जळतं त्यालाच कळतं अशी एक म्हण आहे. तर ऐरावती रत्ने थोर त्याला अंकुशाचा मार, तरी सुद्धा तो ऐरावती म्हणून कुठेही नाही जाऊ शकत, उलट त्याला नियम जास्त आहेत, मुंगी कुठेही जाऊ शकत, त्याला असंच केलं पाहिजे कारण वर इंद्र आहे, इंद्र कुठे जाऊन चालणार नाही, तो साधा हत्ती असता तो कुठे गेला असता चाललं असत. तर म्हणून नेहमी आपण अभ्यास केला पाहिजे की आपण आपला ऐरावत तर होत नाहीये ना, कारण दिसायला बाहेरच्या लोकांना रत्न दिसतात पण अंकुश आपल्याला आत्म टोचत असतो, त्याचा वेदना आपल्याला होत असतो. किंवा ऐरावत होताना अंकुशाचा मार खायची तयारी केली आणि मन मात्र मुंगीसारखं पाहिजे तर मग तो यशस्वी ऐरावत पण होऊ शकतो. म्हणून तुकाराम महाराज तुका म्हणे बरवे जाण व्हावे नाना होऊन लहान, नेहमी लहानात ते लहान आपण व्हा, आणि प्रत्येक वेळी जे निर्णय आपल्याला लहान ठेवतात त्या निर्णयांचं नेहमी आपण स्वागत करावं. ते त्यावेळेस शक्य नसतं, पण जर आपल्या आजूबाजूला वैष्णव संघ असेल आणि आपल्याला स्वतःवर बद्दल किंवा स्वतः विचार करण्याचा जर वेळ असेल, आपण कुठलेही हातघाईने जर काही त्याच्या कुठल्याही निर्णयावर रिॲक्ट केलं नाही तर आपल्याला नेहमी नेहमी असं कळेल की भगवंतांना आपण त्यांच्या धामामध्ये अपेक्षित आहोत. भगवंत आपलं कधीच असं वाईट करणार नाही जेणेकरून आपण इथे राहू, आपलं मन मात्र नेहमी इथे राहणार आहे, त्यामुळे ज्या जे निर्णय आपल्या मनाला पटत नाहीत ते निर्णय घेऊन टाकावे. एक सिंपल क्रायटेरिया आहे, जिथे आपलं मन दुखत असं वाटतं की असं काय माझ्या बाबतीत होत, घेऊन टाकायचं निर्णय. तर पुढच्या तुकाराम गाथेतल्या पुढच्या अभंगाच्या वळीमध्ये असं की महापुरे झाडे जातील, जेव्हा महापूर येतो तेव्हा त्या महापुराशी फाईट करण्यासाठी झाड तयार असतात. तिथे लवाळे वाचते म्हणजे तृणाधपी सुनीचे, तृण म्हणजे लवाळ, छोट गवत, दुर्वा आपण म्हणतो ते, किंवा घास ज्याला म्हणतात छोट. तर असंच मी एक नॅशनल जिओग्राफिक वर एक सिरीज पाहतो, तर कुठलं असं एक प्रकारची वनस्पती आहे की ज्याच्यावर 80 ते 90% प्राणी अवलंबून आहे ते म्हणजे घास किंवा गवत. म्हणजे गहू तांदूळ सुद्धा गवताचाच प्रकार आहे. तर हे गवत उन्हाळ्यात पूर्ण जळून गेलं तरी पावसाळ्यात जातं. त्याचं आयुष्य किती आहे? 3 महिने. कारण आपण जर पाहिलं भात शेती बघा किंवा गव्हाची शेती बघा, 3 किंवा 4 महिन्यात ते आपल्याला उत्पन्न देत. तर असं हे गवत त्याच्यामध्ये पुनर्निर्मितीची खूप शक्ती आहे. किंवा कोणासमोरे पाय देताय माझ्यावर द्या पाय, कधी काटा टोचणार नाही, कधी काही होणार नाही. किंवा जळून जातोय चाऊ, अख्खी आग विसल्यावर 15व्या दिवशी परत नवीन अंकुर येतो. म्हणजे भगवंत जेव्हा आपल्याला किंवा चैतन्य महाप्रभू जेव्हा आपल्याला म्हणतात की तृणादपी सुनिचे न व्हा, किंवा जेव्हा महाराज म्हणतात की तुम्ही हंबल व्हा, तर तेव्हा त्याच्या मागे ही रिजनरेशनची खूप मोठी शक्ती यायला लागते. जेव्हा आपण हंबल व्हायला लागतो तेव्हा आपल्याला असा दृष्टिकोन होतो येतो की बाहेरची परिस्थिती कशीही असली तरी आपली भक्तीचं जो लताचं जे बीज आहे, भक्तीलता बीज, ते आपण टिकवू शकतो आणि त्याचं वृद्धिंगत करू शकतो. आणि केवळ एवढंच नाही, जसं त्या गवतावर अनेक पशु अवलंबून आहेत तसं त्या एका हंबल व्यक्तीवर, एका त्या गुणावर अख्खं मोठ्याच्या मोठं ऑर्गनायझेशन केवळ त्या व्यक्तीकडे पाहून जगू शकतो. तर तेवढा मोठा गुण या गवतामधला आहे ह्युमिलिटी, किंवा लहानपणामध्ये ते आहे. महापुरे जाडे जाती तेथे लवाळे वाचती, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. ज्याच्या अंगी मोठेपण आहे तथा कथित असू दे किंवा खरंच असू दे त्याला यातना मात्र कठीण आहे. आणि म्हणूनच तृणाद मी सुनी चेनेच्या पुढे तरुणी व सहिष्णु. तरुण म्हणजे सुद्धा झाड आहे आणि तृण म्हणजे गवत, हे पण झाडाचा प्रकार. या दोघांमध्ये काय फरक आहे? झाडामध्ये लाकूड आहे जे गवतामध्ये नाही. लाकूड म्हणजे काय? कठीणपणा आहे, मृदू नाही, जसं हवं तसं वाकत नाही, ते प्रतिकार करत. त्याला स्वतःची अशी एक बैठक आहे, स्वतःची एक जागा आहे, ते तिथनं हलू शकत नाही आणि स्वतःचा एक डोलार आहे. जेव्हा आपलं स्वतःचं असं वाढत जातं तेव्हा एक तर तुम्हाला सहन जास्त करावं लागतं, किंवा ते सहन करता नाही आलं तर तुम्ही त्या वाऱ्याच्या ओघात किंवा पाण्याच्या ओघात बुडून जाता. म्हणून भगवान चैतन्य महाप्रभू म्हणतात की तृणादपी सुनिचिन तरोरी व सहिष्णु, अमानिन मान देव, कधीच आपल्याला मानाची सन्मानाची अपेक्षा करू नये आणि दुसऱ्यांना सतत मान देत राहावं. अशी जेव्हा स्थिती आपली येते तेव्हाच आपण जे कलिकालाचं जे हरीचं रूप आहे हरिनाम, तर ह्याचं आपण सतत कीर्तन करू शकतो. आणि जेव्हा आपण याचं सतत कीर्तन करू शकतो तेव्हाच आपण भगवत दर्शन पण करू शकतो. तर असं केल्यामुळे आपण भगवंतांना पूर्णपणे जाणू शकतो. या श्लोकामध्ये आणखीन 2 गोष्टींचा उल्लेख आलाय, ते म्हणजे बिंदू सरोवर आणि सरस्वती नदी. याच्यावर थोडासा 1-2 मिनिटं विचार करूया आणि मग मी माझं भागवतांचं विवेचन संपवतो. हे बिंदू सरोवर आहे, हे सिद्धपूर नावाच्या तालुक्यामध्ये पाटण नावाच्या जिल्ह्यामध्ये गुजरातमध्ये आहे. आणि असे 5 सरोवर आहेत की जिथे जसं आपल्याला माहिती आहे की सप्तपुरी आहे किंवा 12 ज्योतिर्लिंग आहेत, तसं आपल्या भारतवर्षामध्ये 5 सरोवर आहेत की जी अतिशय पवित्र मानली गेलेली आहेत. तर त्यातलं 1 सरोवर आहे हे बिंदू सरोवर, दुसरं आहे मानस सरोवर जे आत्ता सध्या तिबेटमध्ये आहे, एक पंपा सरोवर जे आहे जे कर्नाटकामध्ये आहे, एक नारायण सरोवर आहे नारायण सरस ते पण गुजरातमध्ये आहे, आणि एक पुष्कर सरोवर आहे जे राजस्थानमध्ये आहे. या 5 सरोवरांचं पाणी, जसं 7 नद्यांचं पाणी जसं पवित्र आहे, तसं हे 5 सरोवरांचं पाणी पवित्र आहे आणि तिथे काही भगवंतांच्या लीला झालेल्या आहेत. तसंच सरस्वती नदी जी आहे तिचा जर आपण प्रवास पाहिला, ती 5,000 साधारण 3,500 ते 4,000 वर्षापूर्वी लुप्त झाली. त्यामुळे 5,000 आणि त्याच्या आधीचे जी शास्त्र आहेत आपली, जसं ऋग्वेद यजुर्वेद किंवा श्रीमद भागवतम भगवद्गीता इत्यादी, ह्याच्यात त्याचा उल्लेख जाणवतो. पण नंतरचे जे आधुनिक शास्त्र आहेत याच्यावरच्या टीका आहेत किंवा काही आयुर्वेदावरचे ग्रंथ आहेत जे 3500 ते 2000 वर्षांमध्ये आहेत, तर त्याच्यामध्ये ती सापडत नाही. तर आता हे सिद्ध झालेलं आहे की जी नदी गंगेचा जिथे उगम झाला तिथपासनं उगम पावली आणि ती गंगासागर म्हणजे बंगालच्या उपसागराला न मिळता ती सिंधू सागर म्हणजे सिंधू नदी ज्या सागराला मिळाली, ज्याला आपण सध्या चुकीच्या नावाने म्हणजे अरबी समुद्र या नावाने ओळखतो, त्याचं खरं नाव सिंधू सागर आहे. सिंधू सागर, गंगासागर आणि खाली हिंदू महासागर असा पूर्ण भारताच्या आजूबाजूला सागर आहे. तर त्या सिंधू सागराला जाऊन ती मिळते आणि तिचा एक अंश अजून आहे जो गीरचं जे जंगल आहे तिथे ज्या टेकड्या आहेत तिथपासनं ती उगम पावते आणि 50 किलोमीटरवर जाऊन अरबी समुद्राला जाऊन मिळते. तर ह्या सरस्वती नदीच्याच बाजूला हे बिंदू सरोवर होतं आणि जी सिंधू संस्कृती आहे ती या सरस्वती नदी आणि सिंधू नदी याच्या पूर्ण पट्ट्यात होती. आपण जर आत्ता पाहिलं तर राजस्थानमध्ये खूप मोठे मोठे राजे होते किंवा अनेक गायींचे जरी वंश पाहिलं तर ते राजस्थानात नाही येतात. आता राजस्थान आत्ता जाऊन पाहिलं तर काहीच नाही आहे, मग तिथे एवढी मोठी लोकवस्ती सांभाळण्याची क्षमता कशी काय होती? तर ही हिचा जो मूळ प्रवाह आहे मुख्य प्रवाह तो मुख्य राजस्थानमधनं गेलेला होता सरस्वती नदीचा. तर अशी ही पवित्र सरस्वती नदी आणि असं जे पवित्र बिंदू सरोवर आहे, तर ह्या सरोवराच्या इथून आता भगवान नारायण गरुडावर बसून कर्दमुनींशी त्यांचा संवाद संपलाय आणि आता ते वैकुंठाकडे चाललेले आहेत असा या श्लोकाचा अर्थ आहे. या श्लोकाबद्दल, या तात्पर्याबद्दल किंवा आत्ता आपण जी काही चर्चा केली त्याच्याबद्दल कोणाला काही प्रश्न असेल, काही टीका टिप्पणी असेल तर कृपया विचारा. ग्रंथराज श्रीमद्भागवतम की जय. श्री प्रभुपाद की जय.